आकाशवाणी नागपूर धैर्यशील मेश्राम आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर भारताची बाजू जगभरात मांडण्यासाठी शिष्टमंडळ रवाना होण्यास सुरुवात. अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत 103 पुनर्विकसित रेल्वे स्थानकाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या करणार. नागपूरच्या इतवारी स्थानकाचा समावेश. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत खरीप हंगाम पीक आढावा बैठक संपन्न. बोगस बियाणांपासून शेतकऱ्यांचा बचाव करण्यासाठी साथी पोर्टलचा अवलंब करणार. आणि छत्तीसगडमध्ये झालेल्या चकमकीत 20 जास्त माओवादी ठार, एक जवान शहीद. आता सविस्तर बातम्या. ऑपरेशन सिंदूरची माहिती सर्व देशांना देण्यासाठी आणि पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद जगासमोर आणण्यासाठी भारतानं आखलेल्या धोरणाअंतर्गत संयुक्त जनता दलाचे खासदार संजय झा यांच्या नेतृत्वाखालचं सर्वपक्षीय शिष्टमंडळ आज 5 देशांच्या दौऱ्यासाठी रवाना झालं. हे शिष्टमंडळ इंडोनेशिया, मलेशिया, कोरिया, जपान आणि सिंगापूरला भेट देईल. रवाना होण्यापूर्वी संजय झा यांनी वार्ताहरांशी संवाद साधला. शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालचं शिष्टमंडळही आज रवाना होणार आहे. हे शिष्टमंडळ संयुक्त अरब अमिराती, काँगो, लायबेरिया आणि सिएरा लिओन या देशांना भेट देईल. या धोरणाअंतर्गत 7 सर्वपक्षीय शिष्टमंडळ 5 जूनपर्यंत 32 देशांना भेट देऊन भारताची भूमिका समजावून सांगणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत 18 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील 103 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास कामाचा उद्या दूरदृष्टी प्रणालीद्वारे उद्घाटन करण्यात येणार आहे. पुनर्विकसित कामामध्ये सुखकर विश्रामगृह, स्वच्छतागृह प्रवाशांना उपलब्ध होणार आहेत. तसंच गाड्यांच्या थांब्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील चांदा फोर्ट, शिवनी, डोंगरगड, खामगाव आणि नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी या स्थानकाचं लोकार्पण होणार आहे अशी माहिती विभागीय रेल्वे व्यवस्थापक दीपक कुमार गुप्ता यांनी दिली आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये या प्रकल्पाला सुरुवात झाली होती. सोबतच प्रवासी सुविधांचा विस्तार केला जात आहे. 2.5 वर्षात नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी स्थानकासह देशातील रेल्वे स्थानकाचं काम पूर्ण झालं आहे. या पुनर्विकसित स्थानकाचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण केलं जात आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी रेल्वे स्टेशनवर आता आत आणि बाहेर जाण्यासाठी 2 वेगवेगळे रस्ते तयार करण्यात आले आहेत. पार्किंग सुविधा देखील प्रशस्त करण्यात आली आहे. दिव्यांगजनांसाठी देखील पार्किंग आणि आतमध्ये प्रवेश करण्यासाठी रस्ता तयार करण्यात आला आहे. फ्लॅट देखील मोठे करण्यात आले आहे. प्रतीक्षालय देखील महिला आणि पुरुषांसाठी वेगळे करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्याची खरीप पीक आढावा बैठक संपन्न झाली. यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांची देखील उपस्थिती होती. राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात बोगस बियाणाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारच्या धर्तीवर यंदा साथी पोर्टलचा अवलंब करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली.
वारंवार बोगस बियाण्यांचे प्रकार बाहेर येतात म्हणून महाराष्ट्राने पहिल्यांदा एक प्रयोग केलेला आहे. केंद्र सरकारची साथी हे साथी पोर्टल आहे. या पोर्टलवर जी काही बियाणं आहे त्याचं रजिस्ट्रेशन करावं लागतं. म्हणजे नेमकं त्याचं उत्पादन कुठे झालेलं आहे हे आपल्याला त्याच्यावर ट्रेस करता येतं. महाराष्ट्राच्या कृषी विभागाने या जी काही फ्रुटफुल बियाणं आहे हेही साथी पोर्टलवर आणावं लागेल असा नियम केला. केंद्राने देखील मान्यता दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात या कार्यक्रमाद्वारे येत्या रविवारी जनतेशी संवाद साधणार आहे. श्रोते या कार्यक्रमासाठी त्यांच्या सूचना 1800 117 800 या टोल फ्री क्रमांकावर पाठवू शकतात. नरेंद्र मोदी ऍप आणि माय GOV ऍपद्वारेही आपल्या सूचना 23 मे पर्यंत पाठवता येतील. वाशिम जिल्ह्याची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून असून शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा या उद्देशानं वाशिम इथं शेती शिल्प कक्षाची उभारणी करण्यात येणार आहे अशी माहिती वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आणि शेतकऱ्यांनी त्यांचा उपयोग करून घेण्याचं आवाहन केलं.
या कक्षामुळे शेतकऱ्यांना बाजारपेठ माहिती केंद्र स्थापन होईल. शेतकरी आणि खरेदीदार यांच्यामध्ये थेट संपर्क सुलभ होईल. देशांतर्गत व देशाबाहेर विपणन पद्धतीचा प्रोत्साहन मिळेल. काढणी पश्चात नुकसान कमी होईल. शेतकरी उत्पादक संघटनांनी प्रोत्साहन मिळेल. स्थानिक शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणे हा या मागील उद्देश आहे.
ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या भारतीय लष्कराच्या जवानांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी नागपूर शहर काँग्रेस आणि जिल्हा ग्रामीण काँग्रेसतर्फे आज माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनी काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तिरंगा यात्रा काढण्यात आली. यावेळी विकास ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
देश के माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव जी गांधी इनकी पुण्यतिथि है. उन्हें हम सब लोग आदरांजलि अर्पित करते हुए जो देश में आतंकी घटना घड़ी और उसमें हमारे देश के 28 पर्यटक लोग जो जम्मू गए थे उन्हें अपनी जान गंवानी पड़ी और का बदला लेने के लिए भारत ने जिस तरीके के जो जवानों ने हमारी कामगिरी दिखाई उनके अभिनंदन के लिए ये रैली का आयोजन कांग्रेस पार्टी की ओर से किया गया.
नागपुरातील भारत मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केल्यानंतर भारत माता चौक ते शहीद चौक तिरंगा यात्रा काढण्यात आली. तिरंगा यात्रेत काँग्रेसचे आमदार अभिजित वंजारी, सेवादल, महिला काँग्रेस, युवक काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या तिरंगा यात्रेत सहभागी होते. दरम्यान भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वाशिम जिल्हा समितीच्या वतीने जिल्हाध्यक्ष आमदार अमित झनक यांच्या नेतृत्वात आज वाशिम येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून तिरंगा यात्रा काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या यात्रेचा प्रारंभ झाला. या रॅलीमध्ये माजी सैनिकांची सामाजिक संस्था त्रिदीप माजी सैनिक कल्याण संस्थेने आपली उपस्थिती नोंदवली.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. छत्तीसगडच्या नारायणपूर, विजापूर आणि दंतेवाडा या भागात सुरक्षा दलांशी 50 तासापेक्षा जास्त चालवलेल्या चकमकीत 20 जास्त माओवादी ठार झाले. यात काही कुख्यात माओवाद्यांचा समावेश असल्याची शक्यता आहे. यात एक जवान शहीद झाल्याची तर आणखी एक जवान जखमी झाल्याची माहिती छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांनी दिली आहे. ही कारवाई जवळपास संपल्याचं आणि या भागात मोठी शोध मोहीम सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं. आगामी काही तासात चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी आणि वर्धा, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यातील एक दोन ठिकाणी विजा, वादळी वाऱ्यासह आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. चंद्रपूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी तर यवतमाळ, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यातील एक दोन ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता असून नागपूरच्या प्रादेशिक हवामान अंदाज व्यक्त केला आहे. आयपीएल T20 क्रिकेटमध्ये आज मुंबई इंडियन्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे. दिल्ली आणि मुंबई संघांना प्ले ऑफ फेरीत स्थान निश्चित करण्यासाठी हा सामना महत्वाचा आहे. सायंकाळी 7:30 होणाऱ्या सामन्यावर पावसाचा सावट आहे. दरम्यान बीसीसीआयनं साखळी फेरीतील उर्वरित सामन्यांची वेळ 2 तासांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ जयंत नारळीकर यांच्यावर आज पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीत संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यापूर्वी बंदुकीच्या फैरी झाडून त्यांना मानवंदना देण्यात आली. आज सकाळी त्यांचं पार्थिव आयुका इथं अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ रघुनाथ माशेलकर यांच्यासह इतर मान्यवरांनी डॉ नारळीकरांचं अंत्यदर्शन घेतलं. डॉ नारळीकर यांचं वयाच्या 86व्या वर्षी काल पुण्यात त्यांच्या राहत्या घरी निधन झालं होतं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर भारताची बाजू जगभरात मांडण्यासाठी शिष्टमंडळ रवाना होण्यास सुरुवात. अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत 103 पुनर्विकसित रेल्वे स्थानकाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या करणार. नागपूरच्या इतवारी स्थानकाचा समावेश. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत खरीप हंगाम पीक आढावा बैठक संपन्न. बोगस बियाण्यांपासून शेतकऱ्यांचा बचाव करण्यासाठी साथी पोर्टलचा अवलंब करणार. आणि छत्तीसगडमध्ये झालेल्या चकमकीत 20 जास्त माओवादी ठार, एक जवान शहीद. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवरून प्रसारित होईल. नमस्कार.